आज चे दैनिक सुभक्ती परबोध 21 एप्रिल अमूलाग्र प्रीतीची किल्ली। माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे। कारण तुमच्यापूर्वी जे संदेश ते होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला। मत्ते 5:11-12 मत्ते 5:44 मधून आपल्या शत्रूवर वृद्धी करण्याविषयी संदेश देत असताना जे प्रश्न मी विचारले त्यापैकी एक होता, तुमचे अपहरण करणाऱ्या आणि मग तुमचा खून करणाऱ्या लोकांवर तुम्ही प्रीती कशी कराल, हे आम्ही असे करू शकतो। अशा प्रकारची प्रीती करण्याचे सामर्थ्य कुठून येते? वास्तविक जगात जेव्हा ते प्रगट होते तेव्हा हे किती आश्चर्यकारक असते याचा विचार करा। ख्रिस्ताचे सत्य आणि सामर्थ्य आणि वास्तविकता प्रीतीपेक्षा इतर कुठल्या गोष्टीद्वारे दाखवली जाऊ शकतात का? माझा विश्वास आहे की येशू आम्हाला या अमूलाग्र आत्मबलिदानात्मक प्रीतीची किल्ली देतो, जिचे वर्णन याच अध्यायात पूर्वी मत्ते 5:44 मध्ये करण्यात आले आहे। मत्ते 5:11 मध्ये तो पुन्हा एकदा छळ होण्याविषयी बोलत आहे। जसा तो बोलत होता जेव्हा त्याने मत्ते 5:44 मध्ये म्हटले, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा। या वचनाविषयी उल्लेखनीय हे आहे की येशू म्हणतो की तुम्ही केवळ शत्रूचे गैरवर्तन सहन करण्यास समर्थच होऊ नका तर तुम्ही त्यात आनंदही करा। माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा व उल्हास करा। आनंद करणे आपल्या वैऱ्यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा किंवा त्यांचे कल्याण करण्यापेक्षा आमच्या आटोक्याच्या बाहेरचे वाटते। जर मी ही मानवीय दृष्ट्या अशक्य गोष्ट करू शकलो म्हणजे छळ होत असताना आनंद करणे, तर माझा छळ करणाऱ्यांवर प्रीती करणे शक्य होईल। जर अन्याय आणि यातना आणि हानीच्या दहशतीत आनंदाचा चमत्कार घडू शकला तर गुन्हेगारांप्रत्यर्थ प्रीतीचा चमत्कारही घडू शकतो। येशू या वचनामध्ये आम्हाला आनंदाची गुरुकिल्ली देतो। तो म्हणतो, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे। आनंदाची गुरुकिल्ली आहे देवाच्या भावी कृपेवर विश्वास ठेवणे, म्हणजे देव तुमच्यासाठी जे होण्याचे अभिवचन देतो त्यात समाधानी असणे। तो म्हणतो, आनंद करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे। छळवणूक होत असताना आपला आनंद म्हणजे दहशतीच्या या क्षणी परत येण्याचा आणि आम्हाला प्रीती करण्यासाठी स्वतंत्र करण्याचा स्वर्गाचा आनंद। म्हणून हा आनंद म्हणजे आपल्या शत्रूवर प्रेम करण्याचे मुक्त सामर्थ्य आहे जेव्हा ते आपला छळ मांडतात। जर ते खरे असेल तर प्रीती करण्याची आज्ञा म्हणजे स्वर्गातील गोष्टीवर आपले मन लावण्याची आज्ञा देखील आहे। देव आपल्यासाठी जे बनण्याचे अभिवचन देतो पृथ्वीवरील गोष्टींवर नाही। कलसे 3:2 आपल्या वैऱ्यांवर प्रेम करण्याची आज्ञा आमची आशा आणि आमच्या जीवनाचे सखोल समाधान आणि त्याचे सर्वात मोठे प्रतिफळ त्याची भावी कृपा देवामध्ये शोधण्याची आज्ञा आहे। अमूलाग्र प्रेमाची किल्ली भावी कृपेत विश्वास आहे। आमच्या वेदनेत आम्हासे कळले पाहिजे की देवाची प्रीती जीवनाहून उत्तम आहे। स्तोत्र 63:3 आपल्या वैऱ्यावर प्रीती केल्याने तुम्हाला स्वर्गात प्रतिफळ प्राप्त होत नाही तर स्वर्गाचे प्रतिफळ जोपासल्याने वैऱ्यांवर प्रीती करण्याचे सामर्थ्य तुम्हास प्राप्त होते।